अध्याय अकरावा श्लोक नवव्यावरील पहिल्या काही ओव्या. संजय उवाच एवमुक्त्वा ततो राजन महायोगेश्वरो हरिः दर्शयामास पार्थाय परमं रूपमैश्वरम्. पै कौरव कुल चक्रवर्ती मज हाची विस्मयो पुढत पुढती जे श्रियेहूनी त्रिजगती सदैव असे कवडी ना तरी खुणेचे वानावया लागी श्रुती वाचोनी दावा पा जगी ना सेवकपण तरी आंगी शेषाच्याची याथी. हा हो जयाचे नि सोसे शिणत आठही पहार योगी जैसे अनुसरले गरुडा ऐसे कवन आहे परी ते आघवेची एकीकडे ठेले सापे कृष्ण सुख एकंदरे जाहले जिये दिवोनी जन्मले पांडव हे. परी पाचाही आतू अर्जुना श्रीकृष्ण सावियाची जाहला अधीना कामुक का जैसा अंगना आपैता किजे पढविले पाखरू ऐसे न बोले यापरी क्रीडामृगही तैसा न चाले कैसे दैव येथे सुरवाडले ते जाणो नये. आजी परब्रह्म हे सगळे भोगावया सदैव याचेची डोळे कैसे वाचेनी हन लळे पाळीत असे. हा कोपे की निवांतुस आहे हा रुसे तरी बुझावीत जाये नवल पिसे लागले आहे पार्थाचे देवा. एरवी विषय जिणोनी जन्मले जे शुकादिक दादुले ते विषयोची वानता जाहले भाटययाचे. हा योगियांचे समाधी धन की होऊनी ठेले पार्था अधीन या लागी विस्मयो माझे मन करीतसे राया. देवीची संजयो म्हणे कायसा विस्मयो येथे कौरवेशा श्रीकृष्णे स्वीकारिजे तया ऐसा भाग्योदय होय. म्हणोनी तो देवांचा रावो म्हणे पार्थाचे तुझ दृष्टी देवो जया विश्वरूपाचा ठावो देखसी तू. ऐसी श्रीमुखवनी अक्षरे निघतीना जव एकसरे तव अविद्येचे अंधारे जावोची लागे. ती अक्षरे नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका अर्जुना लागी चित्कळिका उजळल या श्रीकृष्णे.
वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शित स्वात्मसुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हाला हल मोह शांतये. पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय 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 रघुवीर. प्रत्यक्ष ध्यानाची प्रक्रिया आपण पाहतो आहोत. ध्यानाच्या आसनावर बसल्यावर सद्गुरु स्मरण करावं. सकाळी उठल्यापासूनच आपण एक प्रकारे अनुसंधानात राहावं आपल्या सच्चिदानंद स्वरूपाचं चिंतन करावं मौन असावं. आसनावर बसल्यानंतर ध्यानाच्या प्रयत्नाचा ताण ओळखून म्हणजे प्रयत्न संवेग ओळखून आपल्या प्रयत्नातला ताण हा ढिला करावा, सैल करावा, त्याला प्रयत्न शैथिल्य असं म्हणतात. आणि काही एखाद दोन मिनिटं निर्विचार असावं. या निर्विचारतेमध्ये मन सहज शांत अवस्थेमध्ये ठेवावं. काही गाठायचं आहे, मिळवायचं आहे, अशा दबावापासून मोकळं असावं, मुक्त असावं. आणि त्यानंतर असा प्रयत्न एखादा दोन मिनिट केल्यानंतर, मागच्या वेळेला आपण त्याचं प्रात्यक्षिक सुद्धा पाहिलं, आपण काही संकल्प करावा, त्या संकल्पांचं स्वरूप मागच्या वेळेला मी सांगितलं. जसं आपण कामापासून मुक्त आहोत, निष्काम आहोत, मत्सर लोभरहित दंभरहित असे आहोत, अभिमान रहित आहोत अशा प्रकारे तरी, किंवा या अफाट विश्वामध्ये आपण एकटे एकाकी आहोत, आपले जर कोणी असतील माता पिता इत्यादी तर केवळ सद्गुरूच आहेत, त्यांचाच एकमेव आधार आपल्याला आहे, अशा प्रकारची तीव्र भावना करावी. किंवा 15व्या अध्यायात ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं तशा प्रकारे आपण सद्गुरूंचं पूजन आपल्या हृदयस्थानी, सद्गुरूंच्या पादुका प्रस्थापित करून, चरण प्रस्थापित करून पूजन करावं. किंवा कधी आपल्या सद्गुरूंना आपल्या मनश्चक्षू समोर आणावं आणि त्यांची पाद्यपूजा आपण करतो आहोत असा भाव धरावा. हे सगळं 2-3 मिनिटांमध्ये होऊ शकतं. स्वामी स्वरूपानंद अशा प्रकारे स्वतः करत असत. त्यांच्या पत्रामध्ये त्यांनी प्रत्येकी संध्या समयाला प्रार्थनेची होता वेळा नित्य नेमे पाचारोनी तुम्हाला समीप आपुल्या बैसवितो असं म्हणून कोणत्या कोणत्या संतांना आपण पाचारण करतो हे सांगितलं. सोहम ध्यान साधना ही भावने सहित करण्याची उपासना आहे. स्वामी माधवनाथ देखील अशा कोणत्या ना कोणत्या तरी प्रातिभ युक्तीचा अवलंब करत असत, जसं आपण आळंदीला गेलेले आहोत अशा प्रकारे. या ज्या युक्त्या आहेत याच्यापेक्षा अजून वेगळ्या अशा युक्त्या ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतः ज्ञानेश्वरीत सांगितल्या. ज्ञानेश्वर महाराज हे शब्द प्रभू भक्ताचेही भक्ताचार्य, ज्ञानी यांचेही ज्ञानी राजे. ज्ञानेश्वर महाराज आपल्या सद्गुरूंचं ध्यान ध्यानाच्या आधी कसं करत होते हे ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेलं आहे. मी सांगताना तुम्हाला 2-4 प्रकार सांगितले. ज्ञानेश्वर महाराजांनी जवळपास 10 प्रकार सांगितले. त्यांची प्रतिभाच विलक्षण असल्यामुळं आणि ते सगळे कधी न कधी तरी आपण ज्याचा अवलंब करू शकू असे आहेत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आणि अभ्यंतरी लिएकडे प्रेमाचे नी पवाडे श्री गुरुचे रूपडे उपासी ध्यानी. आत आपल्या हृदयामध्ये अभ्यंतरामध्ये अत्यंतिक प्रेमानी मोठ्या प्रेमानी श्री गुरूंचं रूप आहे त्या रूपाची उपासना करावी किंवा सेवा करावी. ध्यानाच्या वेळेला हे रूप ध्यानामध्ये घ्यावं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. मी प्रथम ओव्या वाचतो आणि हे देखील आपण थोडं थोडं करून पाहणार आहोत. ते म्हणतात हृदय शुद्धीची या आवारी हृदय शुद्धी करून घ्यावी पहिलं आणि हृदय शुद्धीच्या आवारामध्ये अंगणामध्ये किंवा तटबंदीमध्ये आराध्यू तो निश्चळ ध्रुव करी. जो आराध्य थोडा आवाज पाहिजे. जो आराध्य अर्थात सद्गुरु ते अत्यंत निश्चळपणाने तिथे येऊन थांबलेले आहेत अशी भावना करावी. मग सर्व भावेसी परिवारी आपण होय. मग सर्व भाव म्हणजे अष्टसात्विक भावासहित आपण त्यांचा परिवार होऊन त्यांची सेवा करावी. का चैतन्याची पोवळी माझी आनंदाची या रावळी श्री गुरुलिंगा ढाळी ध्यानामृत. असं तरी करावं का म्हणजे किंवा चैतन्य म्हणजे ज्ञान किंवा चित स्वरूपता त्याचं जणू एक पोवळं आहे. ते पोवळं आनंदाचं आहे. ते जणू आनंदाचं राऊळ आहे. श्री गुरुलिंगा ढाळी ध्यानामृत तिथं श्री गुरूंची प्रतिमा श्री गुरुलिंग आहे आणि त्या गुरुलिंगाला आपल्या अवधानामृती अमृतानी अभिषेक करत राहावा. उदयी जता बोधारका असं केल्यामुळं असं करत राहिल्यामुळं बोधरूपी सूर्य उदयाला पावतो. बुद्धीची डाळ सात्विका भरोनिया त्र्यंबका लाखोली वाहे. त्या ठिकाणी बोध निर्माण होतो. कोणता बोध? परमात्मा आणि आपण एकरूप जीव आणि शिव यांचं ऐक्य अशा प्रकारचा बोध निर्माण होतो. हा बोध सूर्य निर्माण झाल्यावर बुद्धीच्या परडीमध्ये अष्टसात्विक भाव ही जणू फुलं आणि त्यांचा लक्ष गुरुलिंगाला अर्पण करतो आहे. उदयी जता बोधारका बुद्धीची डाळ सात्विका भरोनिया त्र्यंबका लाखोली वाहे. सद्गुरूंकडे चैतन्याच्या एका पोवळीमध्ये हे चैतन्याचं पोवळं आनंदाची या रावळी चिदाकाश श्री गुरुलिंगा ढाळी ध्यानामृत. श्री गुरुलिंगाला तिथं गुरुलिंग आहे. गुरु प्रतिमा आहे. गुरु आहेत आणि त्यांच्याकडे अवधानाचं अमृत म्हणजे एकटक पाहतो आहे. त्या ठिकाणी अष्टसात्विक भावाची लाखोली सद्गुरूंना प्रतिमेवर लिंगावर अर्पण करतो आहे. काळ शुद्धी त्रिकाळी जीवदशा धूप जाळी. असं करता करता काळ शुद्धी होते म्हणजे काळच हरपतो. काळाच्या भानामध्ये आपण सर्वजण असतो. भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ हे जे काळाचं भान आहे ते जाऊन कालातीतता प्राप्त होते. स्थळाचं भान आणि काळाचं भान हे एकमेकांशी जोडलेलं आहे. काळाचं भान गेल्यावर स्थळाचं भान जातं किंवा स्थळाचं भान गेल्यावर काळाचं भान जातं. काळ शुद्धी होते. अशा वेळेला जीवदशा जी आपली स्वतःची एकटक सद्गुरूंकडे पाहतो आहोत अशी जीवदशा ती हळूहळू संपते आहे. धूप जसा जळतो तशी ज्ञानदीपे ओवाळी निरंतर आणि सद्गुरूंना धूप आणि नंतर जीवदशा धूप जळल्यानंतर जो ज्ञानरूपी दीप लागेल त्या ज्ञानदीपानी निरंतर ओवाळणी करतो आहे. सामरस्याची रससोय अखंड अर्पित जाय. मग काही त्यांच्या पुढे प्रसाद ठेवावा, त्यांना काही अर्पण करावं. हे जे अर्पण करणं आहे ते सामरस्य कोणत्या तरी पदार्थ किंवा पाक त्यांना अर्पण करतो आहे. तो अर्पण पदार्थ हा समरसतेचा आहे. सामरस्याची रससोय अखंड अर्पित जाय. आपण भराडा होय गुरु तो लिंग. आपण अशा प्रकारे पुजारी होतो आहोत आणि गुरु प्रतिमा. पहिलं जे आहे हृदय शुद्धीची आवारी आराध्यू तो निश्चळ ध्रुव करी, याला हा पर्याय ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेला. पुढे ते असं म्हणतात ना तरी किंवा जीवाची सेजे गुरु कांत करूनी भुंजे. जीवाची सेज आहे, अंथरुण आहे आणि गुरु हे पती आहेत जणू. आणि परमात्म भावानी जीवाचा भोग घेऊन जीवाला संपवत आहेत, आपल्याशी समरस करत आहेत. अशा प्रकारचा मधुरा भाव धारण करावा. याच्यातले प्रत्येक भाव प्रत्येकाला जमतील असं नाही, ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे. ना तरी जीवाची सेजे गुरु कांत करूनी भुंजे, ऐसी प्रेमाचे नि भोजे बुद्धी वाहे. अशा प्रकारे अत्यंत प्रेम आणि संतोष असा बुद्धीमध्ये वागवतो. ध्यानाच्या पूर्वी गुरूंचं स्मरण कसं करायचं हे ज्ञानेश्वर महाराज सांगतात. कोणे एके अवसरी अनुराग भरे अंतरी की तया नाम करी क्षीराब्धी. किंवा कधी कधी अतिशय प्रेम अंतःकरणामध्ये दाटून येतं, भरून येतं. सद्गुरूंविषयीचं जे अतिशय दाटून आलेलं प्रेम आहे तोच जणू कोणी क्षीरसागर, क्षीर क्षीराब्धी. तेथ ध्येय ध्यान बहु सुख, तेची शेष तुळिका निर्दोख, वरी जळशयन देख भावी गुरु. त्या ठिकाणी अत्यंत प्रेम हाच पाया, हाच कोणी क्षीराब्धी. आणि त्यावर ध्येय ध्यान बहु सुख, ध्यानाने जे ध्येय प्राप्त करायचं आहे ते अतिशय सुखानी सद्गुरु रूपाचं ध्यान करतो आहे. ते जणू ध्येय आहे. अशा प्रकारचं क्षीराब्धीवर असणारं, क्षीराब्धीच्या अधिष्ठानावर असणारं ध्यान सद्गुरूंचं, त्याची शेष तुळिका निर्दोख, ही जी ध्यानाची क्रिया आहे तोच जणू शेष क्षीराब्धीमध्ये असणारा वरी जळशयन देख भावी गुरु आणि त्या शेषावर सहज पहुडलेले विष्णू गुरु पाहावेत. आपली कल्पना देखील पोचणं अवघड तिथं ज्ञानेश्वर महाराज सहज विहार करतायत बर का. मग वळगती पाय ते लक्ष्मी आपण होय. मग तिथं बसून पायांची सेवा करणारी लक्ष्मी जणू आपण झालेले आहोत. गरुड होऊन उभा राह आपणच. नाभी आपण जन्मे आणि नाभीस्थानातून ज्यांचा जन्म होतो ते ब्रह्मदेव जणू आपणच झालेले आहोत. ऐसे अशा प्रकारची भावना करावी. ऐसे गुरु मूर्ती प्रेमे अनुभवी मनोधर्मे ध्यान सुख. अशा प्रकारचं गुरु मूर्तीवर अतिशय प्रेम धरून ध्यान सुख म्हणजे सद्गुरूंना लक्षात घेणं सद्गुरूंना पाहणं असं ध्यान सुख अनुभवावं. किंवा एकाधीये वेळे गुरु माय करी भाव बळे. किंवा एखाद्या वेळेला आपण अगदी तान बाळ व्हावं आणि गुरु आपली माता. मग स्तन्य सुखे लोळे अंकावरी. किंवा नातरी गा किरीटी चैतन्य तरु तळवटी गुरु धेनू. आपण पोटी वत्स होय. चैतन्य तरु म्हणजे कल्पतरु. त्याच्या तळाशी गुरु ही धेनू आहे आणि आपण तिच्या पोटाला लागलेले स्तनांला लागलेले वत्स आहोत. गुरु कृपा स्नेह सलिली आपण होय मासोळी. कोणे एके वेळी हेची भावी किंवा कधी कधी हे सगळं ज्ञानेश्वर महाराजांनी केलं असेल. हे केल्याशिवाय का लिहिता येईल. गुरुकृपा हा गुरुकृपा स्नेह हेच जणू पाणी. अशा जलाशयामध्ये आपण मासोळी होऊन राहिलेले आहोत। तुकाराम महाराजांनी म्हटलं ना, जळा वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी। मासा त्याचं सगळं जीवन हे पाण्यामध्ये असत, तो पाण्याखेरीज किंचितही बाजूला राहू शकत नाही। सद्गुरूंच्या कृपा स्नेह रूपी पाण्यामध्ये आपण मासोळी होऊन राहिलेले आहोत, तेच केवळ आपलं जीवन आहे, दुसरं काही आपलं जीवन नाही। किंवा गुरु कृपामृताचे वडप आपण सेवावृत्तीचे होय रूप, गुरु कृपारूपी अमृताचा वर्षाव होतो आहे, मेघ बरसतो आहे आणि आपण अंकुरत आहोत, सेवावृत्तीचं रूप होऊन आपण अंकुरत आहोत। सद्गुरूंची सेवा हेच आपलं जीवन आहे, त्याकरता आपण अंकुरत आहोत आणि या सेवेकरता म्हणून आपल्याला अमृत मिळत आहे, अमृताचा वर्षा होतो आहे सद्गुरूंकडून। गुरु कृपामृताचे वडप आपण सेवावृत्तीचे होय रोप, ऐसैसे संकल्प मनची विये, अशा प्रकारचे अनेक संकल्प मनातूनच निर्माण होतात आणि त्याची अंमलबजावणी तो करतो, त्या भावामध्ये तो थोडा काळ रमतो, तरी देखील अजून संपलेलं नाहीये। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात चक्षु पक्षेविण, पिलू होय आपण, ज्याला डोळेही फुटलेले नाहीत आणि पंखही फुटलेले नाहीत, असं नवजात पिलू आपण आहोत। कैसे पई अपारपण आवडीचे, गुरु ते पक्षिणी करी, चारा घे चाचूवरी। अशा प्रकारे चक्षु पक्षे विण पिलू आपण झालेले आहोत आणि गुरु ही कोणी पक्षिणी? तुम्ही पाहिले कधी घरट्यात पिलू असतं आणि जेव्हा पक्षिणी तिथे येऊन बसते तेव्हा ती पिलं आपल्या चोची कशा उघडतात आणि त्या पिलांना झेपेल इतकं मऊ मऊ करून आपल्या लाळेमध्ये मिसळून ती पक्षिणी त्यांना भरवत असते। गुरु तारू धरी आपण कास, गुरु हे तरुण नेणारे आहेत, महानदीमध्ये बुडणाऱ्या माणसाला पट्टीचा पोहणारा असेल त्याचाच एक आधार, बाकी काय आधार? पोहणारा जो असतो आणि बुडणारा जो असतो, पोहणारा बुडणाऱ्याला सांगतो की माझ्या कासेला पकड आणि तो त्याची सगळी जबाबदारी घेतो आणि पोहत पोहत त्याला पहिलं तीराला घेऊन जातो। Yeah. ऐसे प्रेमाचे नि थावे ध्यानची ध्यानाते प्रसवे, अशा प्रकारे अतिशय प्रेमाच्या अशा बळानी असं प्रेम निर्माण झाल्यामुळं ध्यानची ध्यानाते प्रसवे, ध्यान हे आपलं आपण सुरू होतं, या ध्यानातूनच पुढचं ध्यान प्रसवतं। ध्यान करण्यासाठी काय करू, ध्यान नीट लागण्यासाठी काय करू, तर हे उपाय करून बघा असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। याच्यातूनच पुढचं ध्यान प्रसवतं, पुढच्या ध्यानाकरता आणि काही फार करायला लागत नाही। ऐसे प्रेमाचे नि थावे ध्यानची ध्यानाते प्रसवे, पूर्ण सिंधू हेलावे फुटती जैसे, जसं पूर्ण भरलेल्या समुद्रावर लाटा असाव्यात मोठ्या सुखानी, तशा प्रकारे या ध्यानातूनच पुढचं ध्यान निर्माण होईल, निर्माण होतं। किंबहुना यापरी श्री गुरुमूर्ती अंतरी भोगी, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। हे जे उपाय सांगितलेले आहेत, मनुष्याच्या मोठं होण्याला मर्यादा नाही असं लक्षात येतं। कधी कोणाला वाटत असेल की आपण वेगवेगळ्या ठिकाणी आपण जे करतो तर तेच बरोबर आहे, त्याच्या पुढे आपल्याला जाता येत नाही, तशी परिस्थिती नसते। जे चांगलं चांगलं आहे ते शिकावं, ते अंगवळणी पाडावं। अंगवळणी पाडायला थोडा त्रास होईल, जमायला थोडा त्रास होईल एखाद वेळेला, पण या गोष्टी जमायला तर मोठ्या प्रेमाने आनंदाने अशा जमतील। आपण इतके तरल बहुधा नसतो, त्यामुळे मग असा अभ्यास करायचा देखील साधकाला कदाचित कंटाळा येतो, त्याची तर्कबुद्धी त्याला अडवते। पण ही ध्यानाची जी क्रिया आहे ती अतिशय तरल एकनिष्ठ अशा भावनेच्या अंती करण्याची गोष्ट आहे, असं असल्यामुळं ज्ञानेश्वर महाराजांनी हे उपाय जे सांगितलेले आहेत हे जर पाहिले तर आधी मी वर्णन केलेले उपाय तुम्हाला किती स्थूल वाटतील, याच्यात किती भावना आहे। कधी कधी मला असं वाटतं की हे याचं प्रात्यक्षिक करून घेणं देखील अवघड आहे, कारण ते जमणं हे तुमच्यावर अवलंबून आहे, माझ्यावर अवलंबून नाहीये, किंवा ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेल्या ओव्यांवर देखील अवलंबून नाहीये, पण तरी कधीतरी केल्याखेरीज येणार तरी कसं। म्हणून आपण हे सगळं एक एकदा करून पाहू। मला ध्यानासंबंधी जे सांगायचं आहे ते केवळ प्रवचनांद्वारे सांगणं हा माझा हेतू नाहीये, तर करून घेणं हाही एक हेतू याच्यामध्ये आहे। कारण पांडित्यपूर्ण नुसतं सांगून होणार तरी काय, मला तरी काय मिळणार आणि तुम्हाला तरी काय ऐकून मिळणार। त्यामुळे आपण याच्यातल्या ज्या आपल्याला शक्य आहेत अशा साधना, काही साधना एखाद दुसरी मी घेणार नाही। जसं ना तरी जीवाची सेजे गुरु कांत करुनी भुंजे, अशा करता मी घेणार नाही की या मधुरा भक्तीविषयी पुष्कळ समज, वेगवेगळे समज असे आहेत, प्रत्येकाला याबाबत स्वच्छ दृष्टी नाही। त्यामुळं ही एक साधना सोडली, हीही करता येणं शक्य आहे, तरी देखील ही एक साधना सोडली, पण एका समाजामध्ये वैयक्तिक रीतीने कोणी करू शकेल, पण एका समाजामध्ये घेता येण्यासारखी साधना पण ज्ञानेश्वर महाराजांचं वैशिष्ट्य त्यांनी सगळ्या प्रकारच्या साधना सांगितली आहे, नक्की आहे. आपण बसू. आठवा तुम्ही मागच्या वेळेला आपण कुठपर्यंत आलेले होतो. बसू म्हटल्यानंतर आपण तिथपासूनच सुरुवात करायची बरं का, शांत स्वस्थ बसायचं. आपली मांडी पाठ मान हनुवटी जमिनीला समांतर, डोळे सहज मिटलेले, खांदे त्याच्यावर कुठलाही ताण नको, ताणून धरू नका. चेहऱ्याचे सगळे स्नायू अतिशय सैल, जसं प्रयत्न शैथिल्य म्हटलो त्याची आठवण मी तुम्हाला करून देतोय. तोंडाचा खालचा जबडा हा वरच्या जबड्यापासून विलग, सहज जेवढा खाली येईल सुटून, ओठ मिटलेले, चेहऱ्यावरचा ताण घालवा. गाल सैल, भुवया डोळे सहज, कुठेही ताण नको. निर्विचार, विचाररहित, एखादा मिनिट असंच बसू. आपल्या हृदयाकडे लक्ष, हृदय म्हटल्यानंतर खरोखर हृदयाकडे लक्ष ठेवलं तरी चालेल, अथवा चिदाकाशात लक्ष ठेवलं तरी चालेल. हृदय म्हणजे अंतःकरण, हाही भाव आहेच. ही अंतःकरण पाच समजली जातात, मन, बुद्धी, चित्त, अंतःकरण आणि अहंकार. या सर्वांची शुद्धी, केवळ कल्पना किंवा संकल्प करा की हे सर्व शुद्ध, शुद्धतर, शुद्धतम झाले आहेत. आता कोणता त्यात विकार नाही. काम, क्रोध, लोभ, मत्सर, दंभ, अहंकार नाही. मनात नाही, चित्तात नाही, बुद्धीत नाही, अंतःकरणात नाही आणि देहाहंता नाही. हृदय शुद्धीची या आवारी, तो आवार आपल्या हृदयाच्या जागे एवढा अथवा चिदाकाशा एवढा आहे. आराध्यू तो निश्चल ध्रुव करी, आराध्य सद्गुरु तिथं आलेले आहेत. हृदय शुद्धी झाल्यामुळं आले. आणि ध्रुवतेने म्हणजे पक्केपणाने तिथं एका उत्तम आसनावर विराजमान आहेत, आपले स्वामीजी, आणि त्यांचा सर्व परिवार होऊन आपण अष्टसात्विक भाव हाच सर्व परिवार आपण त्यांच्या अवतीभोवती आहोत. सेवा करतो आहोत. सन्निध आहोत. सद्गुरूंची प्रसन्नता प्राप्त होते आहे. का किंवा किंवा या साधनेला ऑप्शन चैतन्याची ए पोवळी माझी आनंदाची आ राऊळी. आपलं चिदाकाश हे जणू चैतन्याचं पोवळं आहे. एक प्रकारची पिशवी आहे. मधमाशा मध गोळा करून ज्या ठिकाणी ठेवतात त्याला पोवळं म्हणतात. अशा प्रकारे आपलं चिदाकाश आहे. कोणाला हृदय भावायला आवडत असेल तर तिथंही हरकत नाही. त्या ठिकाणी गुरु प्रतिमा आहे, गुरुलिंग आहे. आणि या गुरुलिंगाचं ध्यान आपण करतो आहोत, एकाग्रतेने पाहतो आहोत. सद्गुरूंकडं गुरु प्रतिमेकडं एकाग्रतेने पाहताना जणू आपण हरवून गेलेले आहोत. त्यामुळं गुरुच केवळ शिल्लक राहिले. अशा प्रकारचा बोध आपल्या ठिकाणी निर्माण झाला. हा बोध आपल्या बुद्धीमध्ये सहज सामावला गेला, साठवला गेला. उदयी जाता बोधारका, बुद्धीची डाळ सात्विका. भरून या त्र्यंबकाला खोलीव आहे. या बोधरूपी बुद्धीच्या परडीमध्ये सात्विक अष्टसात्विक भावाची लक्ष फुल एक एक करून गुरुंना गुरुलिंगाला अर्पण करून पूजा करतो आहे. कालातीत स्थळातीत असा भाव निर्माण झाला. जीवदशा हाच कोणी धूप तो जळून गेला. ज्ञानरूपी दिवा निरंजन तेवायला सुरुवात झाली. आणि त्यांनी गुरुलिंगाला निरंतर ओवाळतो आहे. ज्ञान एकदा आलं की हातातून जात नाही म्हणून निरंतर शब्द आहे. गुरूंचं ध्यान करता करता गुरुभावाशी एकरूप होऊन गेलो. तीच जणू रससोय सद्गुरूंना अर्पण करतो आहे. अखंड अर्पितु जाय. अशा प्रकारे आपण पुजारी आणि गुरु तो लिंग किंवा कधी एकदा कोणे एके अवसरी अनुरागू भरे अंतरी अतिशय प्रेम सद्गुरूंवर ते अंतकरणामध्ये भरून गेलं. खूप प्रेम हे प्रेम हाच कोणी जणू क्षीरसागर. त्या क्षीरसागरामध्ये आपण शेष पाहतो आहोत, शेष नाग पाहतो आहोत. ज्या शेष नागावर विष्णू विराजमान होतील तो शेष नाग म्हणजे आपलं ध्यान. ध्येय ध्यान सुखानी केलेलं ध्यान हेच सद्गुरूंना आपल्या सद्गुरूंना विश्रांती घेण्याचं ठिकाण जणू शेष. आपण करत असलेलं ध्यान गुरूंना निवास करायला ध्यानमार्गी शिष्यच आवडतात, साधनामार्गी शिष्यच आवडतात. त्यामुळं तिथं त्या शेषशाही नागावर वरी जळशयन देखभावी गुरु विष्णू रूपानी गुरु पहुडलेले आहेत. याचा अर्थ विश्रांती घेत आहेत, येऊन राहिलेले आहेत. मग वळगती पाय ते लक्ष्मी होय आपण. गुरूंची चरण सेवा करणारी लक्ष्मी आपण झालेले आहोत. आणि गुरु शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम असे विश्वाधारम गगन सदृशम मेघवर्णम शुभांगम आपण लक्ष्मीहून सेवा करतो आहोत. गरुड होऊन उभार आहे आपणाची, आणि बाजूला गरुड आहे तोही आपणच झालेले आहोत भावानी. विष्णूंच्या नाभीतून ब्रह्मदेह निर्माण झाले. नाभी आपण जन्मे, आपलाही जन्म त्यांच्या नाभीतून झाला. हे सगळं एकत्रित चित्र पाहू शकता का? पहा. ऐसे गुरु मूर्ति प्रेमे अनुभवी मनोधर्मे ध्यान सुख. एकाधिये वेळे गुरु माय करी भाव बळे. गुरुंना माय करण्याकरता आपण अर्भक होण्याची गरज आहे. आपल्या ठिकाणी अर्भकाचा भाव येण्याची युक्ती तुम्हाला सांगतो. आपलं वय आत्ता जे आहे, आत्ता आपण जे आहोत, आपली देहाची सांसारिक जी परिस्थिती आहे त्याच्या 10 वर्ष मागे जा, तेव्हाचं स्मरण करा. याचा अर्थ असं धरा 4 सालापर्यंत मागं जा, तेव्हा तुम्ही कोण होतात, कसे होतात, तुमच्या अवतीभोवती कोण होतं आठवा. तुमचं रूप त्यांचं असणं, चालणं, बोलणं, अजून 10 वर्ष मागे जा म्हणजे येईल 92 साल, 94 साल. तेव्हाचे तुम्ही आठवा. असं करत करत अजून 10 वर्ष माग, याचा अर्थ कित्येकांचा जन्मही जेमतेम झाला असेल नसेल असा काळ इथं असलेल्या कठीण जात असेल, तर 5 वर्ष माग जा. 5 वर्षाचे तुम्ही तर तुम्हाला आठवता, आणि इतरांनी अजून माग जात जात उदाहरणार्थ 42 वर्ष, 32 वर्ष, 22 वर्ष, 12 वर्ष, 5 वर्ष असं प्रत्येकाने या. 5व्या वर्षीचे आपण आपल्याला थोडेसे आठवतो. त्याच्याही माग जा. तुम्हाला शाळेत घातलं असेल तेव्हा काही जर आठवत असेल तर बघा. त्याच्याही माग जा. जेमतेम उभे राहून पडताय, 2-4 पावलं चालताय, आता तुम्हाला आठवणार नाही, कल्पना करावी लागेल. त्याच्याही माग जा. पालथेही पडू शकत नव्हतात. असे अर्भक व्हा. आणि आता आईवर कसे अवलंबून आपण असतो. गुरु माय करी भाव बळे. आईची मांडी हेच स्वर्ग सुख. आईकडून मिळणार स्तनपान हेच सर्वस्व. गुरु माऊली, गुरु माता, आणि आपण अर्भक. एकाधी वेळे गुरु माय करी भाव बळे. मगस्तन्य सुखे लोळे अंकावरी. गुरूंकडून अमृताचं सेवन करत आहे, अमृत रसपान। तू इंद्रिय मन बुद्धी नाहीस, तू परमात्म स्वरूप आहेस, अशा अमृताचं सेवन। या सगळ्या साधना घेता येतील असं वाटत होत, पण याच्यातल्या काही साधना घेता आल्या। वेळ कसा गेला कळलंच नाही। खरं म्हणजे 9:45 पुढं माग आपण प्रवचन थांबवतो, 9:05 झाले तरी आपल्याला पत्ताच नाही। आता राहिलेली अव्या तुम्हाला सांगतो, गुरु कृपा स्नेह सलिली आपण होय मासोळी, कोणे एके वेळी हेच भावी। हे आता तुम्हाला आता जे समजलेलं आहे त्याच्यावरून घरी करून पाहता येईल, मात्र करून पहा। ते इथेही घेता येईल पुढच्या वेळेला, पण जर तुम्ही करून पाहिलं, गुरु कृपामृताचे वडप आपण सेवा वृत्तीचे होय रूप, ऐसैसे संकल्प मनची विये। किंवा चक्षु पक्षे विण पिलू होय आपण, कैसे पै अपारपण आवडीचे। गुरु ते पक्षिणी करी, चारा घे चाचूवरी। हेही करून पाहता येईल। गुरु तारू धरी आपण कास, अशा एक चार एक साधना ज्ञानेश्वर महाराजांनी जे प्रकार सांगितले ते आपले पाहायचे राहिले। आपली वेळ तशी बरीच पुढे गेली, पण याच्यात इतकं रमून जायला होतं की एखाद वेळेला असं वाटण्याची ही शक्यता असते की पुढचं ध्यान सुद्धा नको, याच्यातच ध्यान लागून जातं। म्हणून तर त्यांनी ध्यानाची ध्यानाते प्रसवे असं म्हटलेलं आहे। मुद्दामून ध्यान निर्माण होण्याची गरज नाही, याच्यातूनच ध्यान प्रसवत, याच्यातूनच ध्यान तयार होत, अशी मजा आहे। हरी हरी हरिओम तत्सत। विठ्ठल 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 विठ्ठल। नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी, तो सत्कविवर परात परगुरु ज्ञान देव भगवंत। ओम ओम भद्रम कर्णे शृणयाम देवाः, भद्रं पश्येमाक्षिभिर्यजत्राः, स्थिरैरङ्गैस्तुष्ट्वा सस्तनुभिः, व्यशेम देवहितं यदायुः। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। बोला पुंडली कवरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञान देव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर। हरि हरि हरि।